स्तोत्र संहिता अध्याय 33 न्यायी जनवो परमेश्वरामध्ये आनंद करा, न्यायी लोकांनो त्याची स्तुती करा, विना वाजवून परमेश्वरास धन्यवाद द्या, 10 तारांच्या वाद्यावर त्याचे गुणगान गा, त्याच्यासाठी नवे गीत गा, मोठा आवाज करून कौशल्याने वाद्य वाजवा, कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे आणि तो जे करतो ते प्रामाणिकपणाने करतो, देवाला चांगलपणा आणि न्यायीपण प्रिय आहे, परमेश्वराच्या दयेने पृथ्वी भरलेली आहे, परमेश्वराच्या शब्दाकडून आकाश निर्माण झाली आणि त्याच्या मुखातील श्वासाने सर्व तारे निर्माण झाले आहेत, तो समुद्रातील पाणी ढिगासारखे एकत्र करतो, तो समुद्र कोठारामध्ये ठेवतो, सर्व पृथ्वी परमेश्वराचे भय बाळगो, जगात राहणारा प्रत्येक त्याच्या भीतीत उभा राहो, कारण तो बोलला आणि ते झाले, त्याने आज्ञा केली आणि ती आपल्या ठिकाणी स्थिर झाली, राष्ट्रांचा उपदेश परमेश्वर मोडतो, तो लोकांच्या योजनावर अधिकार करतो, परंतु परमेश्वराच्या योजना सर्व काळ राहतात, त्याच्या हृदयातील योजना पिढ्यांपिढ्या स्थिर राहतात, परमेश्वर ज्या राष्ट्रांचा देव आहे ते राष्ट्र आशीर्वादित आहे, ज्यांना त्याने आपल्या वतनाचे होण्यास निवडले आहे ते सुखी आहेत, परमेश्वर स्वर्गातून खाली पाहतो, तो सर्व लोकांस पाहतो, तो आपल्या राहण्याच्या ठिकाणाहून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांकडे पाहतो, ज्याने सर्वांची हृदय घडवली आहे तो त्या सर्वांची कृत्ये पारखतो, तोच तो आहे, पुष्कळ सैन्य असल्याने राजा तारला जात नाही, वीरयोद्धा त्याच्या सामर्थ्याने वाचतो असे नाही, घोडा विजयासाठी व्यर्थ आहे, त्याच्या पुष्कळ बळाने तो कोणाला वाचू शकत नाही, पहा परमेश्वराची दृष्टी त्याची भय बाळगणाऱ्यावर आहे, जे त्याच्या प्रेमदयाची आशा धरतात त्यांना मरणापासून आणि दुष्काळापासून वाचवायला त्याची दृष्टी त्यांच्यावर आहे, आम्ही परमेश्वराची वाट पाहू, तो आमच्या सहाय्यक आणि आमची ढाल आहे, त्याच्यामध्ये आमचे हृदय हर्ष पावते, कारण आम्ही त्याच्या पवित्रतेत विश्वास ठेवतो, परमेश्वरा आम्ही तुझी आशा धरली आहे, त्याप्रमाणे तुझी प्रेमदया आम्हा बरोबर असू दे,